नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी मनाली प्रभुगांवकर तुमका ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज तमिळनाडूचे गंगाईकोंडा चोलपुरम देवळात महान चोल सम्राट राजेंद्र चोल पयलो हांच्या जयंती उत्सवात वांटो घेतले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज सकाळी 11 वरांचेर आकाशवाणीवेल्या मन की बात कार्यावळीवरवी देश विदेशातल्या लोकांकडेन संवाद साधतले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 75% मान्यताय मेळून संवसारातले सगळ्यात लोकप्रिय लोकशाय फुडारी म्हण उदेल्या. हवामान खात्यान अस्तंत मध्य प्रदेश, उदेंत राजस्थान आणि गुजरातात आयज व्हडा प्रमाणात पावस पडटलो असे सांगून रेड अलर्ट जारी केला. फिडे बायलांच्या बुद्धिबळ विश्वचषकाच्या फायनलीत कोनेरू हंपी आणि दिव्या देशमुख हांच्या मदली पहिली मॅच बरोबरीचेर सोपली. आता पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज तमिळनाडूचे महान चोल सम्राट राजेंद्र चोल पयलो हांच्या जयंती उत्सवात वांटो घेतले. मोदी गंगाईकोंडा चोलपुरम देवळातल्या आदि तिरुवती राय महोत्सवाकय हाजीर रावपाचे असात. तशेंच भारताचे एक व्हड सम्राट राजेंद्र चोल पयलो हांच्या सन्मानार्थ प्रधानमंत्री एक यादिस्तीक नाणें जारी करतले. हो खासा उत्सव राजेंद्र चोल पयलो हांच्या चोल स्थापत्यकलेचे उत्कृश्ट उदाहरण आशिल्ल्या प्रतिश्ठीत गंगाईकोंडा चोलपुरम मंदिराच्या बांदकामाच्या सुरवातीचे स्मरण करता. पयलो राजेंद्र चोल 1014 ते 1044 मेरेन राज्य करतालो. भारताच्या इतिहासातलो तो एक बळिश्ट राज्यकर्तो आशिल्लो. तांच्या फुडारपणाखाला चोल साम्राज्यान दक्षिण आणि आग्नेय आशियात आपलो प्रभाव वाढयलो. जैतिवंत मोहिमे उपरांत ताणें गंगाईकोंडा चोलपुरम ही राजधानी म्हूण स्थापन केली. पयल्या राजेंद्र चोल हाणें गंगाईकोंडा चोलपुरम हांगा बांदिल्ले देवूळ युनेस्कोच्या संवसारीक दायजाच्या वळेरेंत आसा. हे ताच्या शिल्पा खातीर, चोल काश्य पुतळ्यां खातीर आनी प्राचीन शिलालेखां खातीर प्रसिद्ध आसा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज सकाळी 11 वरांचेर आकाशवाणीवेल्या मन की बात कार्यावळीवरवीं देश विदेशातल्या लोकांकडेन संवाद साधतले. हो ह्या म्हयन्याळ्या रेडिओ कार्यावळीचो 124वो भाग आसतलो. आकाशवाणी आणि दूरदर्शनाच्या पुराय नेटवर्काचेर, AIR न्यूज वेबसायटीचेर आणि न्यूज ऑन एअर मोबायल ॲपाचेर हो कार्यक्रम प्रसारित जातलो. तशेंच AIR न्यूज, DD न्यूज, PMO आणि म्हायती आणि वितरावणी मंत्रालयाच्या युट्यूब चॅनलाचेर लेगीत ताचे थेट प्रसारण जातले. हिंदी प्रसारणा उपरांत रोखडेच आकाशवाणी प्रादेशिक भाषांनी ही कार्यावळ प्रसारित करतली. अमेरिकेतल्या डेटा विश्लेषण मॉर्निंग कन्सल्ट ह्या कंपनीच्या हालीच्या जागतिक सर्वेक्षणातल्यान 75% मान्यताय मेळून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे संवसारातले सगळ्यात लोकप्रिय लोकशाय फुडारी म्हूण उदेल्यात. 4 ते 10 जुलै 2025 ह्या काळात एकठांय केल्ली भौशीक भावना दाखोवपी ह्या सर्वेक्षणातल्यान प्रधानमंत्री मोदी हे तांच्या हेर संवसारीक समकक्षांपरस बरेच मुखार आसात अशें दिसून येता. ताचे उपरांत दक्षिण कोरियेचे राष्ट्राध्यक्ष ली जे म्युंग हाणें 59% मान्यताय मेळयल्या, जाल्यार अर्जेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष झेवियर मिलेईस हाणें 57% तिसरो क्रमांक मेळयलो. दरेका देशातल्या वडील लोकसंख्येच्या मताचे मूल्यांकन करपा खातीर ह्या सर्वेक्षणात 7 दिसांची रोलिंग सरासरी वापरल्या. मॉर्निंग कन्सल्टच्या चालू आशिल्ल्या ग्लोबल लिडर अप्रूव रेटिंग ट्रॅकरचो हो भाग आसा, जो नेमान वेगवेगळ्या लोकशाय फुडाऱ्यांची लोकप्रियता मेजता. मालदीवातल्यान परतून येतकच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी काल राती तमिळनाडूतल्या थुतुकुडी हांगा 4,800 कोटी रुपयांच्या चड किमतीच्या उदरगत प्रकल्पांची बुन्याद घाली उक्तावण केले आणि ते राष्ट्राक समर्पित केल्यात. ह्या प्रकल्पांक लागून प्रादेशिक जोडणी खूप वाढटली, निवळ उर्जा मुळावी बांदावळ घटमूट जातली आणि पुराय तमिळनाडूतल्या नागरिकांखातीर जिणेचो दर्जो सुधारतलो. हे उपक्रम विमानतळ, महामार्ग, बंदरां, रेल्वे मार्ग आणि वीज क्षेत्रातली महत्वाची उदरगत ह्या सारख्या मुखेल क्षेत्रांनी पातळ्यात. ह्या वेळार सभेक संबोधित करतना प्रधानमंत्र्यांनी आपल्या विदेश भोंवडे वेळार भारत आणि युके हांच्या मदीं जाल्ल्या इतिहासीक मुक्त व्यापार कराराचेर भर दिलो. मुक्त व्यापार कराराक लागून भारताची अर्थवेवस्थाय घटमूट जातली आणि संवसारातली तिसरी व्हड अर्थवेवस्था जावपाचे दिकेन देशाचो प्रवास वेगान जातलो अशें प्रधानमंत्री मोदी हांणी सांगले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या खर संकल्पाक लागून आणि नागरिकांच्या आधारान संसारभर आतंकवादा आड शून्य सहिष्णुतायेचो खर संदेश पावला असे घरमंत्री अमित शहा हांनी सांगले. नवी दिल्लीत 8व्या राष्ट्रीय सुरक्षा रणनीती परिषदेत उलयताना त्यांनी सांगला की भारताच्या वाढत्या प्रतिष्ठेक लागून फुडल्या वर्सांनी राष्ट्रीय सुरक्षा आव्हानां लेगीत वाढटली. फुडल्या 5 ते 10 वर्सां देशाची उदरगत आणि सुरक्षे खातीर खूप महत्वाची थारतली असे मंत्री शहा हांनी सांगला. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी ऐकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजीच्या म्हादई चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
आता मुखावेल्यो खबरो. गोयचे नवे राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू हांणी काल दोना पावला राजभवनाच्या नव्या दरबार हॉलात आयोजित केल्ल्या सोपुतविधी सुवाळ्यात पदाचो सोपूत घेतलो. मुंबई उच्च न्यायालयाचे मुखेल न्यायाधीश न्यायमूर्ती आलोक आराध्ये हांणी तांकां पदाचो सोपूत दिलो. सोपुतविधी सुवाळ्याक मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत, केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री के राममोहन नायडू, केंद्रीय उर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक, खासदार सदानंद शेट तानावडे, गोय मंत्रिमंडळातले वांगडी, खासदार, आमदार आणि हेर मानेस्त हजर आशिल्ले. पुसपती अशोक गजपती राजू हांणी राजकीय मळार अनेक पदांचेर वावर केल्लो आसून 2014 ते मार्च 2018 मेरेन ते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या मंत्रिमंडळात केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री आशिल्ले. गोयचो राज्यपाल जावपाची संद म्हाका मेळ्ळी म्हण हांव खोशी आसा. गोयच्या उदरगती खातीर सरकार, प्रशासन आणि गोयकारां वांगडा काम करपाक म्हाका आवडटले अशे राज्यपाल पुसापती अशोक गजपती राजू हांणी ह्या वेळार म्हळा.
If you don't work with the government, the people, if they don't work with the government, our democracy will become in peril. So we don't want that type of a situation. We want everyone to work united. And when we unite, we are second to none in the world.
राज्यपालांचे राजनितीक मार्गदर्शन हे गोय सरकाराक महत्वाचे थारतले असे मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांनी सोपुतविधी सुवाळ्या सोपल्या उपरांत पत्रकारांकडेन उलयताना सांगले. छत्तीसगडात काल बिजापूर जिल्ह्यात सुरक्षा दळाकडेन झाल्ल्या चकमकीत 4 माओवाद्यांक मरण आयला. सुरक्षा कर्मचाऱ्यांक थंयच्यान सेल्फ लोडिंग रायफल सयत व्हडा प्रमाणात शस्त्रां मेळ्ळ्यात. जिल्ह्याच्या नैऋत्य वाठारात माओवाद्यांच्या हाजेरेविशी गुप्तचर माहिती मेळ्ळ्या उपरांत सुरक्षा दळाचो संयुक्त पंगड सोद कारवाय करपाक धाडलो. काल सांजे सावन सुरक्षा दळ आणि नक्सली ह्या लोकांमदी फारपेट चालू आसा. फिडे बायलांच्या बुद्धिबळ विश्वचषकाच्या फायनलीत कोनेरू हंपी आणि दिव्या देशमुख हांच्या मधली पहिली मॅच बरोबरीचेर सोपली. जॉर्जियाच्या बातुमी शहरात जाल्ले हे सर्तीत बरोबरी उपरांत दोनूय खेळगड्यांक दरेकी अर्ध गुण मेळ्ळा. फायनलीची दुसरी मॅच आयज जातली. ही निमाणी सर्त भारताच्या बायलांच्या बुद्धिबळ खेळा खातीर एक व्हड सर्त आसा, कारण विजेतो आणि उपविजेतो असे दोनूय खेळगडे भारतीय खेळगडे असतले. ह्या मॅचीतल्यान फुडल्या वर्सा जावपी फिडे बायला कँडिडेट सर्तीत वाटो घेवपाची संद मेळटली. क्रिकेटात आयज मँचेस्टरातल्या ओल्ड ट्रॅफर्डात जावपी अँडरसन तेंडुलकर ट्रॉफीच्या 4थ्या कसोटीच्या निमण्या दिसा यजमान इंग्लंडा आड 2 विकेटी वगडावन 174 धावड्यो करून भारत आपलो दुसरो डाव सुरू करतलो. इंग्लंडान 311 धावड्यांची व्हडली आघाडी घेतल्या. काल शुभमन गील 78 आणि KL राहुल 87 धावड्यो काढून अपराजित आशिल्ल्यान भारताक आशेची झलक आसा. 4थ्या दिसा भारत अजूनय 137 धावड्यांनी फाटी आसा. हवामान खात्यान अस्तंत मध्य प्रदेश, उदेंत राजस्थान आणि गुजरातात आयज मुसळधार पावसाचो रेड अलर्ट जारी केला. फुडले 3 दीस मध्य भारत अस्तंत दर्यादेगेवेल्या वाठारांनी आणि लागसारच्या वाठारांनी मॉन्सून सक्रिय उरपाची शक्यताय आसा. उत्तराखंड, उदेंत मध्य प्रदेश, अस्तंत बंगाल, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालयाच्या दोंगराळ वाठारांनी आयज खूप पावस पडपाची शक्यताय आसा. तसेच आयज सौराष्ट्र, कच्छ, कोंकण, गोय, मध्य महाराष्ट्र आणि कर्नाटकातल्या दर्यादेगाचेर मोठ्या प्रमाणात पाऊस पडपाची शक्यताय हवामान खात्यान उक्तायल्या. आता खबरो सोपोवच्या आदी परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज तमिळनाडूचे गंगाईकोंडा चोलपुरम देवळात महान चोल सम्राट राजेंद्र चोल पयलो हांच्या जयंती उत्सवात वांटो घेतले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज सकाळी 11 वरांचेर आकाशवाणीवेल्या मन की बात कार्यावळीवरवी देश विदेशातल्या लोकांकडेन संवाद साधतले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 75% मान्यताय मेळून संवसारातले सगळ्यात लोकप्रिय लोकशाय फुडारी म्हणून उदेल्यात. हवामान खात्यान अस्तंत मध्य प्रदेश उदेंत राजस्थान आणि गुजरातात आयज मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी केला. आणि फिडे बायलांच्या बुद्धिबळ विश्वचषकाच्या फायनलीत कोनेरू हंपी आणि दिव्या देशमुख हांच्या मधली पहिली मॅच बरोबरीचेर सोपली. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. नमस्कार.